श्री दासबोध दशक 16वा सप्ततिन्वय समास दुसरा सूर्यस्तवन निरूपण
श्री राम धन्य धन्य हा सूर्यवंश सकल वंशामधे विशेष मार्तंड मंडळाचा प्रकाश फाकला भूमंडळी सोमांगी आहे लांछन पक्षायेका होय क्षीण रवि किरण फाकता आपण कळाहीन होये या कारणे सूर्या पुढे दुसरी साम्यतान घडे जयाचा प्रकाशे उजेडे प्राणी मात्रासी नाना धर्म नाना कर्मे उत्तमे मध्यमे अधमे सुगमे दुर्गमे नित्यनेमे सृष्टीमध्ये चालती वेदशास्त्रे आणि पुराणे मंत्र यंत्र नाना साधने संध्या स्नान पूजा विधाने सूर्ये वीण बापुडी नाना योग नाना मते पाहो जाता असंख्याते जाती आपुलाल्या पंथे सूर्य उदय जालिया प्रपंचिक अथवा परमार्थिक कार्य करणे कोणी एक दिवसे वीण निरार्थक सार्थक नव्हे सूर्याचे अधिष्ठान डोळे डोळे नसता सर्व आंधळे या कारणे काहीच न चले सूर्ये विण म्हणाल अंध कवित्वे करीती तरी हे ही सूर्याचीच गती थंड झालिया आपुली मती मगमती प्रकाश कैचा उष्ण प्रकाश तो सूर्याचा शीत प्रकाश तो चंद्राचा उष्णत्व नस्ता देहाचा घात होये या कारणे सूर्ये विण सहसान चले कारण श्रोते तुम्ही विचक्षण शोधून पाहा हरिहरांच्या अवतार मूर्ती शिवशक्तीच्या अनंत व्यक्ती यापूर्वी होता गभस्ती आताही आहे जितुके संसारासी आले तितुके सूर्या खाले वर्तले अंती देहे त्यागून गेले प्रभाकरा देखता चंद्र ऐलीकडे जाला क्षीरसागरी मंथून काढिला चौदा रत्नामध्ये आला बंधु लक्ष्मीचा विश्वचक्षु हा भास्कर ऐसे जाणती लहान थोर या कारणे दिवाकर श्रेष्ठाहून श्रेष्ठ अपार नभमार्ग क्रमणे ऐसेची प्रत्यही येणे जाणे या लोकोपकारा कारणे आज्ञा समर्थाची दिवस नसता अंधकार सर्वासीन कळे सारा सार दिवसे विण तष्कर का दिवा भीत पक्षी सूर्या पुढे आणिक दुसरे कोण आणावे सामोरे तेजो राशी निर्धारे उपमे रहित ऐसा हा सविता सकळांचा पूर्वज होय रघुनाथाचा अगाध महिमा मानवी वाचा काये म्हणून वर्णावे रघुनाथ वंश पूर्वापार एकाहुनी एक थोर मजमती मंतास हा विचार काये कळे रघुनाथाचा समुदाव तेथे गुंतला अंतर्भाव म्हणून वर्णिता महत्व वाग्दुर्बळ मी सकळ दोषाचा परिहार करिता सूर्यास नमस्कार स्फूर्ती वाढे निरंतर सूर्य दर्शन घेता
इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे सूर्यस्तवन निरूपण नाम समास दुसरा।